विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सहकार व्यवस्थापन पदविका दुग्ध व्यवसाय हा जो एक वर्ष मुदतीचा पदविका शिक्षणक्रम सुरू केलेला आहे त्याची आपण आता थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. मुक्त विद्यापीठाने साधारणपणे सहकार व्यवस्थापन पदविका डिप्लोमा म्हणून पाच त्यातील ठळक विषय आपल्या शिक्षणक्रमामध्ये आणलेले आहेत. एक म्हणजे पहिला सहकार व्यवस्थापन पदविका हा एक जनरल असा कोर्स आहे, बेसिक कोर्स आपण ज्याला म्हणू. त्यानंतर दुसरा कोर्स आपण बँकिंगवर केला, डीसीएम बँकिंग. त्यानंतर डीसीएम स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, डीसीएम ॲग्रो बेस्ड म्हणजे कृषीपूरक सहकारी संस्था. त्यानंतर आपण डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट डेअरी दुग्ध व्यवसाय हा एक शिक्षणक्रम एक वर्ष मुदतीचा सुरू केलेला आहे. शिक्षणक्रम सुरू करत असताना आमच्यासमोर म्हणजे विद्यापीठासमोर जे एक उद्दिष्ट होतं ते म्हणजे सहकारी दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांमधून दुग्ध व्यवसाय महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था जवळजवळ 25,000 जवळपास आहेत. ग्रामीण पातळीपासून तर जिल्हा स्तरापर्यंत या संस्थांचं जाळं पोहोचलेलं आहे. महाराष्ट्र स्तरावर म्हणजे शिखर स्तरावर एक त्यांची शिखर सहकारी संस्था सुद्धा आहे. दूध उत्पादक शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, दुधाचं उत्पादनही भरपूर होते. कारण शेती व्यवसायाशी हा उद्योग जोडला असल्यामुळं जनावरांना लागणारा चारा पशुखाद्य हे आपण शेतीमधूनच त्यांना पुरवतो, म्हणजे हा पूरक व्यवसाय आहे. आणि शेती करता करता दुग्ध संगोपन, दुग्ध संकलन, नंतर जनावरांचं एक पशुपालन कसं करावं यासंबंधीचं ज्ञान शेतकऱ्यांना अवगतच असल्यामुळं हा व्यवसाय त्यांना घरच्या घरी कुटुंबामध्ये करणं अतिशय सोपं जातं. म्हणून आपण या ठिकाणी हा कोर्स या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला. आता महाराष्ट्रामध्ये सांगितलं त्याप्रमाणे 25,000 जवळपास ह्या सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था असतील. त्याच्यामध्ये अनेक कर्मचारी काम करतात, अधिकारी काम करतात, काही तांत्रिक याच्यामध्ये सुद्धा भाग या संस्थांमध्ये असतो. कारण दुधाची गुणवत्ता ओळखणे, त्याची क्वालिटी कशी आहे ते पाहणे, दर्जेदार आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये भेसळ तर नाही ना, पाण्याचं प्रमाण किती आहे, या सर्व गोष्टी दूध संकलन करत असताना आपण पाहतो. आणि तांत्रिक ज्ञान त्यांना उपलब्ध नसल्यामुळं आहे त्या ज्ञानामध्ये ते आपला व्यवसाय सांभाळत असतात. त्यामुळं दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था थोड्या अडचणीत येतात. प्रॉपर ज्ञान, आता दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था म्हटलं म्हणजे नुसतंच दुग्ध व्यवसाय नाही. कारण आपण जो एक बेसिक सहकार व्यवस्थापन पदविकेचा जो एक बेसिक कोर्स आहे त्या बेसिक कोर्समध्ये आपण चार विषय हे कॉमन ठेवलेले आहेत. एक म्हणजे सहकारी तत्वे आणि इतिहास किंवा कार्यपद्धती, दुसरं सहकारी व्यवस्थापन आणि प्रशासन हा दुसरा विषय, तिसरा विषय सहकारी कायदा व इतर कायदे, चौथा विषय सहकारी जमा खर्च, अंकेक्षण आणि बँकिंग. असे हे चार विषय कॉमन आहे. आणि एक आपण केस स्टडी सुद्धा स्थिती अभ्यास हा 100 मार्काचा असा ठेवलेला आहे. आता दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांच्या शिक्षणक्रमाचा अभ्यास करत असताना आपल्याला हे वरचे जे सांगितलेले शिक्षणक्रम आहे, जे विषय आहेत ते तर त्याच्यामध्ये आहेच. याशिवाय पाचवा विषय म्हणून हा सहकारी दुग्ध व्यवसाय हा एक 100 मार्काचा पेपर आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आता आणखी या व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी प्रारंभी आपण महाराष्ट्रातल्या दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांची रचना कशी आहे हे आपण बघून घेऊया. कारण सहकारी चळवळीची किंवा सहकारी संस्थांची रचना ही त्रिस्तरीय असते, त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांची रचना सुद्धा त्रिस्तरीय आहे. म्हणजे प्राथमिक लेवलला, प्राथमिक स्तरावर, गाव पातळीवर प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था आहेत, जे गावामध्ये ज्या आपल्याला आज आपण पाहतो की दूध उत्पादक सहकारी संस्था त्यांचे जे सभासद असतील त्यांच्याकडून दूध संकलन करणे आणि ते वरच्या संघाला पाठवणे. त्यानंतर तालुका पातळीवर सुद्धा काही काही जिल्ह्यामध्ये तालुका पातळीवर तालुका दूध उत्पादक सहकारी संघ आहेत. मग तालुका पातळीवर असलेल्या दूध उत्पादक सहकारी संघ ह्या ज्या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये जे काम करतात प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था, ते त्यांच्याकडून दूध कलेक्शन करतात, दूध संकलन करतात, अर्थात त्यांची ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था वगैरे सर्व संघ पुरवत असते. त्यानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ आहे. जिल्हा स्तरावर महाराष्ट्रामध्ये तर बहुतेक तालुका दूध उत्पादक सहकारी संघ हे तालुका स्तरावर कदाचित नसणार, फार कमी असणार, परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही 35 जिल्हे आहेत आज, त्या 35 जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ कार्य करतात. काही तालुका पातळीवरचे सुद्धा मोठमोठे संघ आहेत दूध उत्पादक संघ, आणि जिल्हा पातळीवरचे तर आहेच आहे. आणि ह्या जिल्हा पातळीवरचे दूध उत्पादक संघ हे खालच्याच जे दूध उत्पादक संघ, तालुका दूध उत्पादक सहकारी संघ असेल किंवा ग्रामीण पातळीवर प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था असेल त्यांच्याकडून हे दुधाचं संकलन करतात. तर अशा प्रकारची ही रचना याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या बाबतीत. त्यानंतर महाराष्ट्रात शिखर स्तरावर म्हणजे मुंबई येथे सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ ही एक शिखर पातळीवरचं एक संघ आहे, जे राज्य पातळीवरचं संघ आहे, त्यांना सुद्धा दूध संकलन ह्या जिल्हा पातळीपासून तर तालुका पातळीपासून त्यांच्याकडे दुधाचं संकलन केलं जाते. मोठमोठे संघ आहेत, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ आहे, नंतर वसंतदादा पाटील दुग्ध व्यवसाय सहकारी संघ आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे नावाजलेले संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघ आहे, नावाजलेले असे दूध उत्पादक सहकारी संघ त्या त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करतात आणि दुधाचं ते संकलन आणि त्यापासून बाय प्रोडक्ट तयार करणे वगैरे वगैरे हे कामं करतात. आपण याच्यामध्ये कारण साधारण 51 दूध उत्पादक शेतकरी जर एकत्रित आले तर ती दूध उत्पादक सहकारी संस्था त्या ठिकाणी नोंदल्या जाऊ शकते. अर्थात त्याचे नॉर्म्स थोड्याफार प्रमाणात बदलत असतात नेहमी, परंतु सध्याचे जे नॉर्म्स आहे त्याच्यामध्ये 51 किंवा 51 वर जर दूध उत्पादक शेतकरी असेल तर त्यांची संस्था आपल्याला त्याच्याकडे जनावर असायला पाहिजे, दुभते जनावर असायला पाहिजे, गायी वगैरे. तर हे दूध संकलनाचं काम करत असताना त्याला शास्त्रीय शिक्षण याची तर आवश्यकता आहेच, शिवाय दूध उत्पादक सहकारी संस्थेचा कारभार, त्याचं व्यवस्थापन, त्याचं मॅनेजमेंट, त्याचा जमा खर्च कसा लिहायचा, त्यानंतर त्याला लागू असलेले कायदे अर्थात भेसळ प्रतिबंधक कायदा आहे हे त्याला लागू आहे. त्याच्यानंतर आणखी सहकारी कायद्यान्वये येणारे आणखी काही कलम, त्यांची संचालक मंडळाची निवड, वार्षिक साधारण सभा कशी घ्यायची वगैरे, हे मॅनेजमेंटचा हा जो भाग आहे हे सुद्धा या संस्थांना आवश्यक आहे आणि म्हणून या संस्थांची जबाबदारी मोठी आहे. त्याचे जमा खर्च कसे लिहावेत, दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांचे जमा खर्च कसे लिहायचे, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये जर वटघट आली, तूट आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये दूध वाया गेलं किंवा काही सांडलं किंवा त्याचा नाश झाला किंवा टँकर जर एखादा दुधाचा टँकर गेला तो अडला, दूध नाशवंत झालं, तर याचे हिशेब ठिशेब कसे लिहायचे याचं सुद्धा ज्ञान आपल्याला पाहिजे. त्याचे भाव कसे ठरवले पाहिजे, दुधाचे भाव, त्याचं किती मार्जिन पाहिजे, फॅट पर्सेंटेज कसं असावं, या संपूर्ण बाबी या दुग्ध व्यवसायाशी निगडीत आहे. त्यानंतर ऑडिटमध्ये सुद्धा काही ऑब्जेक्शन येणार नाही अशा प्रकारचं हिशेब, आर्थिक हिशेब ठेवणे हे एक या संस्थांना अतिशय महत्वाचं काम असते. आणि म्हणून हा अभ्यासक्रम सुरू करत असताना हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दुग्ध व्यवसायाचं शिक्षण परिपूर्ण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी आपण त्याच्यामध्ये चार पुस्तकं तयार केलेली आहेत, ज्याला आपण सहकारी दुग्ध व्यवसाय असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये ती जी पुस्तकं आहेत, एक म्हणजे सहकारी दुग्ध व्यवसायाची ओळख व कार्यपद्धती हे एक पुस्तक आहे. दुसरं दुग्ध व्यवसाय व त्याचे तंत्र हे एक पुस्तक आहे. दुग्ध व्यवसायाचे व्यवस्थापन व अर्थशास्त्र हे तिसरं पुस्तक आहे. आणि चौथं पुस्तक आहे दूध व दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती व विपणन. अशी चार पुस्तके आपण अभ्यासक्रमामध्ये निश्चित केलेली आहेत. आणि पुस्तके निश्चित करत असताना ती तांत्रिकदृष्ट्या यथायोग्य असावीत किंवा परिपूर्ण असावीत हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे. म्हणजे हा एक भाग झाला. आणि दुसरा म्हणजे आपलं सहकारी दुग्ध व्यवसायाचं व्यवस्थापन आणि प्रशासन त्याचं, म्हणजे असे दोन भाग आपण त्याच्यामध्ये केलेले आहेत साधारणपणे. आता हे दोन भाग करत असताना सुरुवातीला आपल्याला थोडासा हा इतिहास सुद्धा, भारताचा जो दुग्ध व्यवसायाचा इतिहास आहे तो थोडा जाणून घ्यावे लागेल. अर्थात भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. 70% लोक शेती व्यवसायावर, आता 60% आहे, 60% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे दुभती जनावरे आहेत. त्यानंतर शेतीच्या कामी येणारे काही बैलजोडी म्हणा किंवा असे काही प्राणी शेती व्यवसायाशी निगडीत आहे, संबंधित आहे ते, म्हणजे पूर्वीच्या काळी हे प्रचलन सर्वात जास्त होतं. आता शेतीचं सुद्धा यांत्रिकीकरण झाल्यामुळे ट्रॅक्टर वगैरे ह्या पद्धती आपण वापरतोय, तरी जनावरांचं महत्व मात्र कायम आहे. कारण खेड्यापाड्यामध्ये कधी लाईट नसतात, वीज नसतात, नंतर त्याच्यामुळं आपण त्यांना बैलांची व्यवस्था करावी लागते, तसेच दुधाची गरज असते आपल्याला. कारण दुधाची गरज असते ते गावातल्या गावात आपण त्याच्यामुळे भागू शकतो. त्यानंतर जनावरांना आपण चारा शेतीमधून उपलब्ध करून देऊ शकतो, त्यांना कुटार असेल, कडवा असेल किंवा आणखी ज्या काही खाद्यान्न असतील ते आपण गावातल्या गावात त्यांना उपलब्ध करून देतो. त्यापासून काही बाय प्रोडक्टही आपण करतो. म्हणजे असे मल्टीपर्पज उद्देश त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हा व्यवसाय ज्याच्याकडे शेती आहे त्याला परवडणार आहे. आणि शिवाय आता खाजगी व्यावसायिक सुद्धा या धंद्यामध्ये उतरलेले आहेत. मोठमोठे खाजगी व्यावसायिक आहेत. त्याच्यामध्ये आपण नाव घेतलं तर दिनशा आहे. त्यानंतर इकडे पुण्याला आपण बघितलं तर चितळे आहेत. असे अनेक खाजगी व्यावसायिक आपले दुग्ध व्यवसायाचा धंदा हे करतात. सहकारी दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा काही ब्रँड नेम प्रस्थापित झालेले आहेत. जसं अमूल आपण म्हणतो, अमूल हे आनंद मिल्क कोऑपरेटिव्ह युनियन आहे, गुजरातला ही संस्था आहे. आणि त्याचं ते आद्याक्षर म्हणून आपण ते अमूल असं केलेलं आहे, अमूल हे नाव दिलेलं आहे. नंतर महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक सहकारी संघाचं सुद्धा प्रोडक्शन आहे ते आपल्याला माहिती आहे. जे आरे मिल्क आपण म्हणतो किंवा महानंदा ते त्यांचं एक प्रोडक्ट आहे, हे प्रसिद्ध आहे. नंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा संस्था आहेत की त्यांनी त्यांच्या ब्रँड नेमवर त्या संस्था ओळखल्या जातात. जसं गोकुळ आहे, नंतर वारण्याचं वारणा श्रीखंड आहे. अशा अनेक संस्थांनी आपले ब्रँड नेम राजहंस आहे अहमदनगरमध्ये. तर असे अनेक ब्रँड नेम ह्या दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांनी प्रोड्यूस केलेल्या आहे आणि त्या ब्रँड नेमच्या नावावर फार मोठ्या प्रमाणामध्ये फार मोठी आर्थिक उलाढाल या व्यवसायातून आपण करत असतो. आता सुरुवातीला म्हणजे गुजरातमध्ये आपले भारताचे नियोजन मंडळाचे जे उपाध्यक्ष होते त्यावेळेस अर्थात नेहरूच्या कालावधीमध्ये, नेहरूच्या नंतरही इंदिरा गांधीचे याच्यामध्ये रिजिममध्ये होतेच ते, अशोक मेहता म्हणून, त्यांनी गुजरातच्या दुग्ध व्यवसायाला बळकटी आणण्याच्या दृष्टीनं फार मोठे परिश्रम घेतले. एक त्यांचं गुजरातमध्ये व्यवसाय असा होता तो की तो पसरलेला व्यवसाय होता आणि फिरता व्यवसाय होता. जसं काठियावाडी लोक म्हणतो ते आपली जनावरं, दुभती जनावरे घेऊन फिरायचे, दूध हे करायचं, संकलन करायचं, दूध विकायचं वगैरे वगैरे, हे संपूर्ण म्हणजे तसं मोबाईल हा व्यवसाय होता चलता फिरता. आणि मग त्यावेळेस अशा काही दुग्ध सहकारी संस्थांचं जाळं सुद्धा निर्माण झालं नव्हतं. आणि मग जाळं निर्माण करण्यासाठी त्यांना कोऑपरेटिव्ह सहकारी स्तरावर जर अशा प्रकारच्या सहकारी संस्था निर्माण झाल्या तर या फिरत्या लोकांना सुद्धा आपण याच्यामध्ये या व्यवसायाखाली एकत्रित आणू शकतो आणि त्यांना चांगल्या प्रकारचं भरघोस उत्पन्न आपण या व्यवसायातून मिळवून देऊ शकतो. अशा प्रकारचा एक विचार त्यांच्या समोर आला आणि या व्यवसायाला मग सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुरुवात केली. आणि सुरुवातीला तर असं म्हणतात की हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या एवढा भरभराटी झाला गुजरातमध्ये की त्या दुग्ध व्यवसायाद्वारा मिळणारं उत्पन्न हे त्यांचं उदरनिर्वाह तर करतच होते, जे काही जीवनावश्यक वस्तू त्यांना पाहिजे होत्या तो तर होतच होता, याशिवाय जे सरप्लस उत्पन्न त्याच्यातून म्हणजे ज्यादा उत्पन्न त्याच्यातून त्यांना मिळायला लागलं आणि त्या माध्यमातून मग त्यांची जी पुढची पिढी आहे, त्यांची जे मुलं आहे मुली आहेत, ते उच्च शिक्षणाकडे आकृष्ट झाले. हा एक महत्वाचा फरक या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे दुग्ध व्यवसाय करत असताना सुद्धा म्हणजे आपलं दैनंदिन जीवनातील गरजा भागवून उर्वरित पैशाचं काय करायचं, तर उर्वरित पैशामधून ज्यादा आलेल्या उत्पन्नामधून त्यांनी आपल्या मुलांच्या पुढच्या शिक्षणाची तरतूद केली आणि ते मोठमोठ्या शैक्षणिक संस्थांकडे प्रवेश घ्यायला लागले. म्हणजे हा एक महत्वाचा बदल याच्यातून आपल्याला दिसून येतो. आणि मग दुधाचं उत्पादन तर भरपूर व्हायला लागलं, कारण त्याचा ओव्हरफ्लो झाला असं म्हणायला काही हरकत नाही. संपूर्ण भारतामध्येच म्हणजे यूपी, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब ही अशी दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत अग्रेसर समजली जाणारी ही आपली राज्य आहेत, दिल्ली वगैरे, मध्य प्रदेश, छत्तीसगड. तर ही अशी संपूर्ण अशी जी राज्य आहेत ती अतिशय समृद्ध अशी समजली जात होती. आणि मग हे दुग्ध म्हणजे समजली जात होती आणि दुधाचं उत्पादन तर होत होतं पण ते वाया सुद्धा जात होतं, कारण अतिरिक्त उत्पादन झालं आणि मग ते त्यावेळेस असं प्रोसेसिंग पद्धती बना किंवा त्याच्यातून बाय प्रॉडक्ट तयार करणं ह्या पद्धती सुद्धा सुरुवातीला आपल्यामध्ये नव्हत्या, भारतामध्ये प्रचलित झालेल्या नव्हत्या. मग डॉक्टर कुरियन गुजरातचे एक, आता ते हयात नाहीत पण ते नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड त्यांनी स्थापन केलं आणि त्यांनी एक या दूध उत्पादकांना दिशा देण्याचं काम केलं की किंवा तुमच्याकडे दुधाचं उत्पादन भरपूर होते ते वाया जाते, आपल्याला फेकून द्यावं लागते, त्याची नासाडी होते, तर हे इतर राज्यामध्ये जे दुधाचं उत्पादन होत नाही किंवा कमी होते ते दूध इतर राज्यामध्ये पाठवून त्याच्यातून आपल्याला आर्थिक प्राप्ती साध्य करता येऊ शकते. म्हणून त्यांनी शासन स्तरावर अशा प्रकारचे दुधाचे टँकर्स तयार करण्याचं काम म्हणजे बरीचशी वाहतूक आता दुधाची रेल्वेने सुद्धा होते, रेल्वेच्या वॅगन्स आहेत त्यासाठी. नंतर कोल्ड स्टोअर निर्माण झाले, त्यानंतर काही ट्रक्स असे आहे दुधाचे ट्रक, दुधाची वाहतूक करणारे की जे सुसज्ज असे ट्रक्स आहे. दुधाचं उत्पादन मुंबईवरून आपल्या कोल्हापूर इकडून नगरवरून निघाले की सकाळी 4 वाजता दुधाचे टँकर मुंबईला पोहोचतात, 5-6 वाजता घरोघरी दूध पोहोचले जाते. तर अशा प्रकारचे ही संपूर्ण एक व्यवस्था केली. डॉक्टर कुरियनने त्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देऊन हा व्यवस्था ही व्यवस्था आपल्याला कशी आणखी सुदृढ करता येईल या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले. नंतर मग प्रोसेसिंगच्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न केले, म्हणजे दुधाचं जे जादा होत असलेलं उत्पादन आहे त्यापासून बाय प्रॉडक्ट कसे तयार करावेत. मग दुधापासून तुमचं मिल्क पावडर असेल, कंडेन्स्ड मिल्क पावडर, ते सुद्धा तयार करायचे कारखाने निघाले. त्यानंतर बरेचसे या ठिकाणी आपण मग अशी म्हटलं त्याप्रमाणे श्रीखंड, दही, अशी जी वेगवेगळी उत्पादनं बाय प्रॉडक्टच्या दृष्टीनं जी आवश्यक होती ती संपूर्ण उत्पादनं या सहकारी संस्थांमध्ये करण्याचं काम सुरू झालं. आणि त्यामुळं ज्याप्रमाणे साखर कारखान्यामधून आपण बाय प्रॉडक्ट घेतो, जसं मळी आहे, दारू आहे, मद्य आहे, नंतर पार्टिकल बोर्ड आहे, उसाच्या चिपाळ्यापासून तयार करतो, त्याचप्रमाणे ह्या दुधापासून सुद्धा, दुग्धजन्य पदार्थांपासून सुद्धा अनेक प्रकारचे बाय प्रॉडक्ट्स आपण सुरू केले. आणि त्याला स्थानिक पातळीवर तर फार मोठं महत्व आहेच, परंतु ज्या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन कमी होते, जिथं शॉर्टेज आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा हे दूध त्या ठिकाणी त्या ब्रँड नेमनं जायला लागलं. आणि म्हणून आता हा संपूर्ण व्यवसाय पाहून त्याच्यामध्ये खाजगी व्यावसायिक सुद्धा या धंद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेले आहेत. म्हणजे हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे सुरुवातीला आपण जर या व्यवसायाची प्रस्तावना लक्षात घेतली तर दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी पूर्वीच्या लोकांनी जे परिश्रम घेतले ते आपल्याला याच्यामध्ये नजरेसमोर येतात. नंतर दुग्ध व्यवसायाची जी एकंदरीत आज आपण परिस्थिती पाहतो आहोत तर त्याच्यामध्ये जरी संघ निर्माण झाले असेल तालुका म्हणा, जिल्हा म्हणा किंवा राज्य पातळीवरचे, आता राज्य पातळीवरच्या संघांनी सुद्धा अनेक प्रशिक्षणाच्या योजना आखल्यात. इवन गावामध्ये जे महिला शेतकरी आहेत किंवा शेतकऱ्यांचं जे महिला कुटुंब आहे त्यांच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण वर्गाचे कार्यक्रम घेतले आणि संपूर्ण महिलांनीच या दुग्ध व्यवसाय चालवावा अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याचा परिणामही चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून आला. आणि म्हणून हा व्यवसाय ग्रामीण पातळीवर अधिक सशक्त करण्याच्या दृष्टीनं आणखी काही प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जर आपण तसे सशक्त आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर हा व्यवसाय आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व स्तरावर पोहोचू शकतो. आपण मग अशी सांगितलं की आनंद पॅटर्नचं आपण उदाहरण लक्षात घेतलं, इकडे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, राजहंस दूध उत्पादक सहकारी संघ, संगमनेर दूध उत्पादक सहकारी, ही जी उदाहरणं आपण दिलेली आहेत याच्या पाठीमागे त्यांची जी मेहनत आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला तालुका संघ किंवा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाला जो सहभाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि दूध चांगल्या प्रकारचं, चांगल्या प्रतीचं, चांगल्या दर्जाचं, योग्य किमतीचं ग्राहकांना मिळणं याच्यावर सुद्धा त्यांनी लक्ष ठेवून हा व्यवसाय समृद्ध केलेला आहे. आज बऱ्याचशा याच्यामध्ये आपण बघतो की मध्यंतरी आपल्याही महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघांनी दुधाला भाव मिळत नाही म्हणून दूध रस्त्यावर फेकून देण्याचं प्रकार घडलेत. त्याच्यामध्ये काही लोकांनी सुद्धा असं म्हटलं की बाबा तुम्ही रस्त्यावर कशाला हे दुधाची नासाडी करता, तर ज्यांच्याकडे दूध नाही, जे गरीब आहेत, दरिद्र आहेत, लहान मुलं आहे, जे सशक्त नाहीत, त्यांना ह्या दुधाचा पुरवठा करा. अर्थात हा एक भाग झाला. आणि हे काय तर दुधाला चांगला भाव मिळत नाही म्हणून हे एक आंदोलन त्यांनी केलं. अर्थात आज तशी वेळ नाही आहे, आज संपूर्ण दुधाला चांगल्या प्रकारचा भाव देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करत आहे. महाराष्ट्र शासनाची याच्यामध्ये फार मोठी भूमिका आहे. कारण आणि महानंदांनी सुद्धा याच्यामध्ये, महानंदा म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक सहकारी संघ, यांनी सुद्धा फार मोठी जबाबदारी याच्यामध्ये घेतलेली आहे. त्यानंतर शासकीय स्तरावर सुद्धा गव्हर्नमेंट मिल स्कीम आहेत, ज्याला आपण शासकीय दूध यंत्रणा म्हणजे डेअरी डेव्हलपमेंटचं जे काम आहे, शासकीय दूध यंत्रणा यांच्याकडे हे काम आहे. मला आठवते मी एकदा औरंगाबादला असताना दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांमध्ये काम करणारे जे सचिव आहे त्यांचं एक 2 महिन्याचं 3 महिन्याचं एक प्रशिक्षण वर्ग मी घेतला होता. आणि त्यानंतर एक स्टडी व्हिजिट म्हणून त्या प्रोग्रामचा एक भाग असतो, ज्याला आपण प्रॅक्टिकल टूर म्हणतो, म्हणजे ऑब्झर्वेशन, निरीक्षण दौरा, म्हणजे चांगल्या प्रकारच्या दूध उत्पादक सहकारी संस्थांना भेटी द्यायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि तो प्राध्यापकाला सादर करायचा. तर मी त्याच्यामध्ये 2 संस्था, एक म्हणजे अनेक होत्या, त्यापैकी 2 संस्था मला आता आठवते. एक कोल्हापूरची शासकीय दूध यंत्रणा म्हणजे गव्हर्नमेंटची मिल स्कीम, आणि कोल्हापूरचीच मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, या 2 संस्था अभ्यासासाठी निवडल्या. विद्यार्थी, एक 30 विद्यार्थी माझ्या वर्गामध्ये होते आणि मी ते त्यांना ती संस्था दाखवायला घेऊन गेलो. तर आधी आम्ही शासकीय दूध यंत्रणा जी आहे कोल्हापूरला तिथं गेलो. तर गेटवर जाताच आम्हाला त्या गेटवर फार मोठं कुलूप लावलेलं दिसलं आणि तिथं फक्त एक चौकीदार उभा होता. म्हणजे आम्ही त्याला विचारलं, आम्हाला तर ह्या संस्थेमध्ये भेट द्यायची, आम्ही त्यांना पत्र दिलं होतं आम्ही येणार आहे म्हणून अमुक तारखेला इतके वाजता. तर तो म्हणाला की नाही, ही संस्था आमची शासकीय दूध यंत्रणा ही बंद झालेली आहे. म्हणजे पहा, गव्हर्नमेंट मिल स्कीम कोल्हापूरची, ज्या ठिकाणी दूध उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये होते, तिथली शासकीय दूध यंत्रणा बंद झाली. मग हे बंद झाल्यानंतर आम्ही तिथून, आमची जी दुसरी संस्था होती ते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, शासकीय नव्हे, सहकारी, कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन, तिथं गेलो. तर त्या ठिकाणी असा म्हणजे पाहता क्षणीच एवढा मोठा अवाढव्य कारभार आम्हाला दिसला. तिथं त्यांचं प्रोसेसिंग प्लॅट, दूध संकलन करणे, त्याची यंत्रणा, त्याचं लगेच ते लॅक्टोमीटर लावून दूधचं मोजमाप करणे, पाहणे दूध बरोबर आहे किंवा नाही, त्यानंतर त्याचं त्याची जी चेन असते मग ते मशीनरीमध्ये आपोआप ते दूध जाणे, स्वच्छ करणे, हे करणे, त्याचं फॅट पर्सेंटेज पाहणे, बॉटलिंग तयार करणे, पिशव्या तयार करणे, नंतर दुसरीकडे बाय प्रॉडक्ट, तिकडे हे चालू तुमचं वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्स तयार करण्याचं काम चालू, त्याचं पॅकिंग, त्याचं हे संपूर्ण लेबलिंग. तर हे संपूर्ण यंत्रणा जवळजवळ 2000 व्यक्ती त्या ठिकाणी काम करणाऱ्या दिसल्या आम्हाला. आणि जेव्हा आम्ही मॅनेजरांची भेट घेतली तेव्हा आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारला की बाबा या ठिकाणी सुरुवातीपासून, म्हणजे फार जुनी संस्था होती ती शासकीय दूध यंत्रणा गव्हर्नमेंट मिल स्कीम, ही बंद झाली आणि तुम्ही मागाहून येऊन ही संस्था फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप केली, तर याचं कारण काय? तर त्यांनी एकच सांगितलं की आम्ही गव्हर्नमेंट मिल्क डेअरी जे दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव देत होती दुधाला, त्याच्यापेक्षा आम्ही यांना इथं 2-4 रुपयानं भाव वाढवून दिले आणि त्यामुळं तिथला मिल्क पुरवठा बंद होऊन, शासकीय दूध योजनेला जो दूध पुरवठा होत होता तो बंद होऊन ते संपूर्ण शेतकरी आमचे सभासद झाले आणि आमच्याकडे त्यांनी दुधाचं संकलनाचं काम फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामधून ही आमची संस्था डेव्हलप झाली. म्हणजे बघा, म्हणजे किती याच्यामध्ये फरक पडला. आपण एकीकडे पाहतो शासकीय दूध यंत्रणा म्हणजे गव्हर्नमेंटची मिल स्कीम, जिथं मोठमोठे पगारावर असलेले नोकर अधिकारी, शासनाचं संपूर्ण आर्थिक पाठबळ, अशासारखी संस्था बंद पाडण्याचं काम, अर्थात बंद पाडण्याचं नव्हे तर अशा संस्थेचं काम काही का असे ना मॅनेजमेंटनी बरोबर आपल्या शिरावर घेऊन तो व्यवसाय वृद्धिंगत केला. हे कोल्हापूरचं उदाहरण. त्याच ठिकाणी मग या शासकीय कोल्हापूरचे जे महाराष्ट्रात जे दूध उत्पादक सहकारी संघ आहे यांचे कोल्हापूरमध्ये सध्या त्यांचे स्वतःचे दुकान आहेत, म्हणजे ज्याला मिल्क सप्लायचे हेच त्यांनी गावामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहे खाजगी लोकांना, त्यांचे म्हणजे खाजगी लोकांना त्यांनी दिलेले आहे आणि त्याच्यातून व्यवसाय त्यांना मिळालेला आहे. आणि हा व्यवसाय मिळाल्यामुळं गावातले म्हणजे त्या शहरातले जे काही बेकार लोक होते सुशिक्षित त्यांना सुद्धा काम मिळालं आणि फार मोठा व्यवसाय त्याच्यामध्ये वृद्धिंगत झाला. त्या ठिकाणी आम्ही तिथंच बसलो असताना जे एक गाव पातळीवर काम करते कोल्हापूर जिल्ह्यामध्येच, हनुमान दूध उत्पादक व्यावसायिक सहकारी संस्था, ही संस्था कोल्हापूरमध्येच खेडेगावामध्ये म्हणजे येळगुड त्याचं नाव आहे त्या गावाचं येळगुड, आणि त्या ठिकाणी ही संस्था दूध संकलनापासून तर प्रक्रियापर्यंत काम करते आणि यांचे सुद्धा स्टॉल्स गावामध्ये आहेत कोल्हापूर याच्यामध्ये काही तालुका पातळीवर. यांनी सुद्धा आपली यंत्रणा खेडोपाडी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर यांनी पोहोचवले. त्यांचे मार्केट्स अर्थात हे जे मगाशी सांगितलं जे तरुण बेकार जे लोक आहेत त्यांना ते दूध डिस्ट्रीब्युशनचे ठेके देऊन टाकले कमिशन बजेटवर एजंटवर. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की एक तक्रार घेऊन आलेला एक व्यक्ती होता, त्यांनी महाराष्ट्र आपल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडे एक दूध वितरण केंद्राची मागणी केली होती. त्याचा अर्ज बरेच वर्ष बरेच दिवस महिने पेंडिंग होता आणि त्याला ते दूध संकलन केंद्र म्हणजे दूध वितरण केंद्र हे त्याला देण्यात आलं नाही आणि म्हणून तो तक्रार घेऊन आला होता जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या मॅनेजरकडे. इतके वर्ष इतके महिने झाले इतके दिवस झाले मला अजून हे केंद्र मिळालं नाही माझं त्याच्यामध्ये नुकसान होते आहे वगैरे वगैरे या सर्व गोष्टी तुम्ही जर देत नसाल तर मला आता सांगा मी हनुमान दूध उत्पादक सहकारी व्यावसायिक संस्थेकडे जाऊन त्यांच्याकडून ते दूध वितरण केंद्र मान्य करून घेतो. म्हणजे पहा म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे. म्हणजे एक जिल्हा लेवलवर जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ आणि येळगुड सारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काम करणारी ही हनुमान दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये दिसून येते. याचं कारण आपण या ठिकाणी दुग्ध व्यवसाय करत असताना ही कारणे आपण शोधली पाहिजे आणि म्हणून भेटी देण्याचा उद्देश हा असतो त्या ठिकाणाहून आपल्याला बऱ्याचशा चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला घेता येते. म्हणजे हे अतिशय बोलकं उदाहरण आहे त्याच्यामध्ये आणि हे उदाहरण अतिशय महत्वाचं याच्यासाठी आहे की बऱ्याचशा मध्यंतरी नामदार शरद पवारांनी सुद्धा एक या संस्थांना सूचना केली होती की तुम्ही तुमचे जिल्ह्याचे जे दूध उत्पादक संघ आहे त्यांचे ब्रँड नेम प्रस्थापित करा. ब्रँड नेम प्रस्थापित करा याच्यासाठी की तुमचं जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ कोण आहे अध्यक्षाच्या नावानं ओळखल्या जाऊ नये किंवा त्या दूध उत्पादक संघाच्या त्या ब्रँड नेमने ती संस्था तुमची ओळखली पाहिजे असेल. भंडारा जिल्ह्यामध्ये जर एखादी भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ असेल आणि त्यांचं एक वैनगंगा म्हणून प्रोडक्शन आहे दुधाचं तर ते त्या नावानं. इकडे आपण मगाशी पाहिलं की राजहंस आहे, इकडे गोकुळ आहे, इकडे महानंद आहे, अनेक अशा संस्था आहे की त्यांनी आपले ब्रँड नेम प्रस्थापित केलेले आहे आणि तो जो व्यवसाय आता चालतो आहे अमूल, अमूल हे ब्रँड नेम झालं आहे ना अमूल, त्या ब्रँड नेमवर चालतात, ते संस्थेला कोणी ओळखणार नाही, हे कोणाचं प्रोडक्शन आहे. मग ते संगमनेर दूध उत्पादक संघाचा आहे की कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचं आहे. ते गोकुळ गोकुळ पाहिजे आम्हाला, अमूल पाहिजे, राजहंस पाहिजे, अशा महानंदा पाहिजे. म्हणजे अशा नावानं जर आपण हा प्रचलित जो ब्रँड आहे, ब्रँड नेम जो प्रस्थापित केला, तर त्याच्यामध्ये आपल्याला फारसं चांगल्या प्रकारचं सहकार्य त्याच्यामधून अनेक याच्यामध्ये आहे. अनेक आपल्या भारताचे जे काही राज्य आहे त्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे ब्रँड नेम त्यांनी त्या तिथली परिस्थिती पाहून, तिथलं गावाचं महत्व लक्षात घेऊन, हे वारणा श्रीखंड आज डोळे मिटून लोक घेतात, त्याचं ते क्वालिटी पाहत नाही, काही नाही काही नाही, भाव सुद्धा पाहत नाही, पण त्यांना ते आवडलेलं असते आणि पैसे खर्च करण्याची मानसिक स्थिती झालेली असते. म्हणजे हा एक महत्वाचा फरक त्या दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही शिकवताना आम्ही हेच उदाहरणं देतो त्याच्यामध्ये की लोकांना म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्याच्यामधून काही त्यांनी बोध घ्यावा अशा प्रकारचे उदाहरणं देऊन. कारण दुग्ध व्यवसाय हा शिकवण्यानं करता येणार नाही. बरेचसे लोक म्हणतात की मला सर दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था स्थापन करायची आहे, तर आम्ही त्यांना म्हणतो काही नाही, 51 दूध उत्पादक सहकारी संस्था आहे ना तुमच्या गावात, ठीक आहे, त्यांना सभासद करा, त्यांचे जनावरं किती आहे, किती लिटर दूध देते, त्याच्यातून मग तुम्हाला तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो, किती तुम्हाला उत्पादन मिळेल, मग तुम्ही कुठं त्या तुमचं संकलन केंद्र कसं राहील, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे, कोण दूध घेईल, त्याचं साधारण आठवड्यातून दोन दिवस आपण दूध उत्पादकांना त्याची किंमत द्यावी लागते, दुधाची जी मूल्य असते ते त्यांना चुकावं लागतात, हे संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून दूध उत्पादक सहकारी संस्था रजिस्टर केल्या जाते. मग चारे जनावरांची व्यवस्था काय, पशुखाद्य काय वगैरे वगैरे, ते संपूर्ण याच्यामध्ये कोणत्या जातीच्या तुम्ही गाई असेल, बैल असेल, म्हशी असतील, कोणत्या जातीच्या घ्याव्या, त्याचं मार्गदर्शन, टेक्निकल मार्गदर्शन महाराष्ट्र शासनाचे दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन विभाग याच्याकडून घ्यायला पाहिजे, तसा रिपोर्ट त्यांनी सादर केला पाहिजे. हा संपूर्ण त्याचा म्हणजे दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था स्थापन करताना सुद्धा तुम्हाला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तो जर अभ्यास नसेल तर आपण त्या ठिकठिकाणी जनावरं कुठून आणायचे, कोणत्या जातीचे आणायचे, अनेक जाती त्याच्यामध्ये आहे, एक म्हणजे नुसतं दुधाळ जनावरे आहे, एक शेतीसाठी उपयोगी येणारे आहेत, एक घरगुती कामासाठी उपयोगी येणारे बैल आहेत, तर अशा अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये असतात. आणि दूध उत्पादक सहकारी संस्था जरी स्थापन झाली तरी त्याचं बाय प्रोडक्ट याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता आम्हाला दुधाचा व्यवसाय करायचा आहे पण आमच्याकडे जनावरच नाही, गाई म्हशी नाही वगैरे वगैरे, मग आमचं दुग्ध व्यवसायच नाही, तर मग आम्ही काय केलं पाहिजे. मग आम्ही त्यांना सांगतो की अरे संस्था आहे ना तुमच्याजवळ रजिस्टर झालेली, मग तुम्ही जनावरांना चांगल्या प्रकारचं जे खाद्य आहे, पशुखाद्य आहे, ते पुरवण्याचा व्यवसाय करा. म्हणजे दुधाशी निगडीतच आहे ना, गाईशी निगडीतच आहे ना, त्यांना चारा लागतो, वैरण लागते, पशुखाद्य लागतात, चांगल्या प्रकारची ढेप लागते, सरकी लागते, तर हे जे आहे हे तुम्ही हे करा, याचं प्रॉडक्ट करा, याचा एक ब्रँड नेम करा, तुमचं एक ब्रँड नेम प्रस्थापित करा त्या ठिकाणी, अमुक अमुक पशुखाद्य, या नावानं तुम्ही त्याचं प्रोडक्शन करू शकता. म्हणजे तुमच्याजवळ जनावरं नाही म्हणून तुम्ही दूध उत्पादक सहकारी संस्था तुमची अयशस्वी झालं असंही नाही. यशस्वी करण्यासाठी आणखी काही दुसरे मार्ग असतात. पशुखाद्याची निर्मिती करा, चाऱ्याची निर्मिती करा, ते तुम्ही त्याचे 25-25 किलोचे, 10 किलोचे, 50 किलोचे असे पॅकेट्स तयार करा, ते विका खेड्यापाड्यामध्ये, तुम्हाला त्याचं मार्केटिंग करता येईल चांगल्या प्रकारे. तर हा एक त्याच्यामध्ये आहे. दुसरा आणखी व्यवसाय ठीक आहे, नाही आहे तुमच्याजवळ जनावरं नाही, दुग्ध व्यवसायासाठी लागणारं तुम्हाला भरपूर हे उपलब्ध नाही आहे जनावरं, तर तुम्ही दुधाच्या कॅनची निर्मिती करा, ते तर तुम्ही करू शकता ना. आता कॅनच्या निर्मितीमध्ये सुद्धा फार पूर्वी लोखंडी कॅन्स यायचे किंवा वेगवेगळे असे, आता वेगवेगळे कॅन्स, प्लॅस्टिक कॅन्स येतात, टिकाऊ कॅन्स येतात आणि वेगवेगळ्या साईजमध्ये येतात, 25 किलो, 50 किलो, 100 किलो असे कॅन्स येतात. तर याचा व्यवसाय करा तुम्ही. म्हणजे व्यवसाय करता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट नाही, पण ते तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये जे काही आयडिया आहे त्या आयडिया
किंवा ज्या कल्पना आहेत त्या संपूर्ण तुमच्या व्यवसायामध्ये उतरवणं आवश्यक आहे. निंदना ट्रेनिंग दिल्या जातात, एनडीडीबी ट्रेनिंग देते, त्यानंतर आपलं महानंदाचं ट्रेनिंग असते, त्यानंतर एक इर्मा म्हणून संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंदला म्हणजे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला याचं ट्रेनिंग घेता येते. तर अशा प्रकारचं ट्रेनिंग घेऊन तुम्हाला तुमचं ज्ञान सुद्धा वृद्धिंगत करता येते. म्हणजे असं समजण्याचं कारण नाही की बा माझ्याकडे आता दुपटी जनावरे नाही तर मी काय केलं पाहिजे. तर हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, बाय प्रॉडक्ट्स तयार करणे, पशुखाद्य असेल त्याच्या कॅन निर्मिती करणे, अहो लॅक्टोमीटरची कमी आहे आपल्या भारतामध्ये त्याची निर्मिती करणे, दुधाच्या पिशव्या तयार करून देणे, त्या पुरवणे, त्या ज्या ठिकाणी दूध संकलन होतं ते पुरवणे, ट्रान्सपोर्टेशनसाठी तुम्ही व्हेकल सुद्धा हे खरेदी करू शकता. या गावातून जिल्हा पातळीपर्यंत किंवा तालुका पातळीपर्यंत तुम्हाला दुधाची वाहतूक करायची आहे तर तुम्ही ट्रान्सपोर्ट म्हणजे तुमचा हा बाराही महिने चालणार दूध असा आहे की हे बाराही महिने हा व्यवसाय चालतो आहे. तिथं कुठंच खंड ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये उत्पादन होत असेल, परंतु हा बाराही महिने व्यवसाय चालतो. तर हे सुद्धा काम तुम्ही एखादा ट्रेनिंग प्रोजेक्ट काढा, प्रोजेक्ट तयार करून देण्याचं काम करा दुग्ध व्यवसायाचे. तुम्ही जर त्या व्यवसायामध्ये स्थिर झाला तर तुम्हाला लोक विचारतील का नाही बा आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून द्या. आज प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना मिटकॉन वगैरे सारख्या संस्था भरपूर पैसे घेतात, तर त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. त्यांना शेतकऱ्यांचं मार्गदर्शन, शेतकऱ्यांचं प्रशिक्षण हे सुद्धा तुम्ही करू शकता. आता तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा या सहकार प्रशिक्षणामध्ये थोडा बदल केलेला आहे की प्रत्येक सहकारी संस्थांनी आपली प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, मग तुम्हाला सुद्धा त्याप्रमाणे करता येईल, त्याच्यातून तुम्हाला काही निधी सुद्धा महाराष्ट्र शासन पुरवू शकेल. म्हणजे ह्या संपूर्ण गोष्टी आपण आपल्या लेवलला चांगल्याप्रमाणे करू शकतो. म्हणजे असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये आपण व्यवसाय करू शकणार नाही. तर ही एक बाजू आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. दुसरं, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण म्हणजे तो तांत्रिकदृष्ट्या नुसतंच हे नव्हे, तर आता ठीक आहे, आता कॉम्प्युटर आपण त्याच्यामध्ये आणलेला आहे, कॉम्प्युटर बऱ्याचशा संघांनी आपलं संगणकीकरण केलेलं आहे, जसं बँकांमध्ये झालेलं आहे तसं या व्यवसायामध्ये संगणकीकरण झालेलं आहे. आता संगणकीकरण करत असताना सुद्धा आपण संपूर्ण त्याच्यामध्ये करतो, परंतु काही काही बाबी अशा असतात त्या मॅन्युअली स्वरूपामध्ये तुम्हाला त्या करायच्या असतात, म्हणजे जसं लिखित स्वरूपामध्ये जसं आपण म्हणतो त्या सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे त्याचा आता जर समजा आपल्याला एखाद्या प्रत्येक सहकारी संस्थेला आपले वार्षिक हिशेब ठेवावे लागतात, वार्षिक सभा बोलावे लागतात, संचालक मंडळाच्या सभा घ्याव्या लागतात, नंतर जे काही आर्थिक हिशेब पत्रके तुम्हाला मंजूर करायचे ते करून घ्यावी लागतात, मीटिंग प्रोसिडिंग्स हे लिहायचे असतात. आता मीटिंगचं प्रोसिडिंग जरी आपण याच्यावर कॉम्प्युटरवर तयार करून घेतलं असेल तर ते ठीक आहे, त्या ठिकाणी सेव्ह राहील, बरेच वर्ष राहील. परंतु जर एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झाला तर ते संपूर्ण आपण त्या कॉम्प्युटरमध्ये जे संकलित केलेलं मॅटर असते ते सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर असते. आणि म्हणून काही काही आर्थिक बाबीच्या संदर्भात म्हणा किंवा जे आपण मीटिंगमध्ये जे विषय चर्चेला आणतो ते त्याचं मॅन्युअली रेकॉर्ड आपण ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर तो डाटा जर एकदाचा उडाला कॉम्प्युटरवरून तर मग मात्र आपल्याला अतिशय अडचणीला तोंड द्यावं लागते. आणि म्हणून आता समजा उदाहरणार्थ आपण प्रोसिडिंग कॉम्प्युटरवर आपण तयार केलं, विषय ठराव असे काय एका मीटिंगमध्ये आपण 5-10 विषय घेतले, ठीक आहे, त्याचं एक प्रिंट काढायची, प्रिंट काढून ते तुमच्या प्रोसिडिंग बुकवर चिकटून ठेवायचं, म्हणजे ते कायमस्वरूपी झालं रेकॉर्ड. म्हणजे ते तर कॉम्प्युटरवरून जरी नष्ट झालं मॅटर तरी याच्यावरून नष्ट होणार नाही, कारण हे तुम्ही हे मीटिंगची नोंद त्या मीटिंग बुकामध्ये व्यवस्थित ते पानं चिकटवलेली आहे आणि ते तुम्हाला केव्हाही पाहता येते. कॉम्प्युटरमध्ये सुद्धा तुम्हाला अडचण जाईल, ते कुठं सेव्ह केलं, कोणत्याच्या सेव्ह केलं, ह्या अडचणी त्याच्यामध्ये येतात. कोणत्या मीटिंगचा आहे, किती कोणत्या तारखेचा आहे, मीटिंगला सुद्धा वेगवेगळ्या असतात आपल्या. संचालक मंडळाची सभा असते, वार्षिक साधारण सभा असते, विशेष साधारण सभा असते, अनेक उपसमित्यांच्या सभा असतात. हे एकंदरीत त्या कॉम्प्युटरमध्ये आपल्याला गोंधळ निर्माण होतो. परंतु इथं जर मॅन्युअली वेगवेगळे आपण प्रोसिजिंग ठेवले, एक वार्षिक साधारण सभाचं ठेवायचं, एक उपसमित्यांचं ठेवायचं, एक संचालक मंडळाचं ठेवायचं, असे ठेवले आणि त्याचे मीटिंग जरी तुम्ही कॉम्प्युटरमध्ये हे केलं असेल, त्याचं लिखाण केलं असेल, कॉम्प्युटरमध्ये DTP केलं असेल, तर त्याची एक एक प्रिंट त्या रजिस्टरमध्ये चिकटून ठेवायची, म्हणजे ते रेकॉर्ड तुमच्या कायमस्वरूपी. त्याचप्रमाणे आर्थिक सुद्धा हिशेबाचा आहे. आर्थिक हिशेबामध्ये तर आपण अतिशय परफेक्ट असायला पाहिजे. त्यातच आपण जेव्हा बॅलन्स शीट करतो किंवा उत्पन्न खर्चाचं पत्रक तयार करतो किंवा ज्याला आपण रिसीट अँड पेमेंट स्टेटमेंट, जमा खर्चाचं पत्रक तयार करतो, ताळेबंद तयार करतो, हे नुसतं कॉम्प्युटरवर करून चालणार नाही. तुम्हाला आर्थिक हिशेबाची जी पत्रक आहेत ते त्याचं सुद्धा एक नोटिंग त्याचं प्रिंट काढून त्या रजिस्टरला आपण, ठीक आहे हातानं नाही लिहित आपण, तर प्रिंट हे सोपं झालं आहे माध्यम आणि अक्षरही लागतो, कोणाचं अक्षर वाईट असते म्हणून हे प्रिंट काढून त्या रजिस्टरला चिकटवलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. आणि मीटिंग याच्यामध्ये पहा, एक फरक लक्षात घ्या तुम्ही, मिनिट आणि प्रोसिडिंग याच्यामध्ये फरक आहे. मिनिट बुक आपण म्हणतो की नाही, अहो मिनिट बुक आणा. मिनिट बुक म्हणजे कसं की संचालक मंडळामध्ये जी चर्चा होते मिनिट टू मिनिट, एक विषय मांडला का त्याच्यावर अनेक संचालक बोलतात, हा बोलतो तो बोलतो, त्याचं मत वेगळं असते, हे मिनिट टू मिनिट चर्चा असते, म्हणून त्याला आपण मिनिट बुकचं सुद्धा नोंद त्याच्यामध्ये झाली पाहिजे. आजकाल बऱ्याचशा ठिकाणी टेप रेकॉर्डर ठेवले जातात किंवा रेकॉर्डिंग होते त्याचं, आणि ते संकलित करून ठेवलं पाहिजे. ते झालं, ते तुम्हाला प्रोसिडिंग म्हणजे लिहायची गरज नाही. मिनिट टू मिनिट त्याचं जरी तुम्ही संगणकावर घेतलं, समजा त्याचं हे केलं, तरी त्याचं प्रिंट काढून तुम्ही, म्हणजे मिनिट टू मिनिट हा व्यक्ती त्या विषयावर काय बोलला, त्याचं मत त्याच्यावर काय होतं, हे आपल्याला प्रत्यक्ष त्याच्यामध्ये कळून येतो. म्हणजे तो त्या विषयावर त्याचं मत काय होतं हे आपल्याला दिसून येते. हे मिनिट बुक झालं. आणि प्रोसिडिंग बुक हे बा, म्हणजे हा फरक आहे. काही लोक मिनिट बुकलाच प्रोसिडिंग म्हणतात आणि प्रोसिडिंग बुकलाच ते एकच आहे म्हणतात, तसं नाही आहे ते. मिनिट बुकचं मी जसा अर्थ सांगितलं, तर मिनिट टू मिनिट त्या मीटिंगमध्ये त्या त्या विषयावर झालेली चर्चा रेकॉर्डेड, त्याचं रेकॉर्ड करून ठेवणं किंवा त्याचं तुम्ही ते त्याची जर संगणकावर तुम्ही कॉम्प्युटरवर केलं असेल रेकॉर्ड लावून, तर ते सुद्धा तुम्हाला उतरून त्याचं प्रिंट काढून तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. आणि मग राहिलं प्रोसिडिंग बुक, त्याला आपण ज्या मीटिंगमध्ये जे विषय दिलेले असतात त्या प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने मग फायनल त्याच्यामध्ये त्या विषयावर सूचक आणि अनुमोदक, आणि मग आपण त्याच्यामध्ये लिहितो ठराव सर्वानुमते मंजूर. प्रत्येक विषयाला सूचक अनुमोदक, प्रत्येक विषयाला, नुसतं खाली सर्व पहिलं प्रथम सह्या मीटिंगला कोण हजर होतं, मग मागच्या सभेचं प्रति इतिवृत्त वाचून कायम करणे हा विषय कायम ठरलेला असतो, मग विषय, मग वार्षिक हिशेबपत्रकास मान्यता देणे, ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवणे, सभासदासाठी आलेल्या अर्जावर विचार करणे, तर हे संपूर्ण जे काही विषय त्याच्यामध्ये असतात, आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे, हे विषय असतात ते त्याप्रमाणे आपण ठेवतो. आणि त्याच्यावर प्रत्येक विषयावर मग तो ठराव घेतो आपण, त्याला विषय त्याच्याखाली ठराव, मग तो त्याच्याबरोबर त्या विषयाचा ठराव घेत असताना तो विषय बरोबर त्या ठिकाणी त्याचं लिखाण, म्हणजे संचालक मंडळ त्या विषयावर काय बोलतो, त्याचं मत काय, अनुकूल प्रतिकूल वगैरे वगैरे, मग आणि त्याच्याखाली सूचक अनुमोदक आणि ठराव सर्वांनी, म्हणजे ते झालं प्रोसिडिंग. म्हणजे ह्या प्रत्येक विषयाचं तुम्हाला त्या ठिकाणी हे लिहून खाली सूचक अनुमोदक प्रत्येक याच्यावर लिहून, आणि मग शेवटी अध्यक्ष आणि सचिवांच्या त्याच्याखाली, मानस सचिव असेल तर मानस सचिव त्याचं प्रोसिडिंगवर सह्या करणे. आणि हे मग जे तुमचं प्रोसिडिंग बुक आहे हे पुढच्या सभेमध्ये कायम होते, हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये भाग आहे. आता हे सुद्धा ऑन रेकॉर्ड असते सर्व, कारण हे अतिशय महत्वाच्या बाबी असतात. तर हे जेव्हा आपलं ऑडिट होते संस्थेचं, त्या ऑडिटला ह्या बाबी अतिशय म्हणजे हा विषय बरोबर तुम्ही मानला की नाही, तो मंजूर झाला की नाही, त्याची मांडणी बरोबर केली की नाही, कर्मचाऱ्यांची नेमणूक असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी शासनाचे जे नियम दिलेले आहे रोस्टर पद्धती ते तुम्ही पाळली आहे किंवा नाही, का आणला एखादा व्यक्ती ओळखीचा आणि त्याला लावून दिलं, तो प्रशिक्षित आहे किंवा नाही, त्यानं त्याचं त्या व्यवसायाचं ट्रेनिंग घेतलं आहे किंवा नाही, पात्र त्याच्यामध्ये ती गुणवत्ता आहे की नाही, तो टेक्निकल आहे की नॉन टेक्निकल आहे, ह्या संपूर्ण गोष्टी पाहून किती जागा भरायच्या, त्या पदाला आपण सँक्शन घेतलं आहे किंवा नाही तेवढ्या पदाला, की आहे त्याच्या पदापेक्षा जास्त आपण हे करणार आहोत असं नाही ना। जे आपल्या याच्यामध्ये आर्थिक अंदाजपत्रक आपलं वार्षिक अंदाजपत्रक आपण तयार करतो ह्या संपूर्ण गोष्टी चा लेखाजोखा करणं हे दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांना सुद्धा अतिशय महत्वाचं आहे। तुम्हाला तुम्ही संस्थेच्या दुधाची वाहतूक करता तेव्हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुमचं त्याच्यामध्ये तोटा येतो, तुम्हाला कधी नाशवंत होतो, कधी भेसळ फार मोठ्या प्रमाणात आढळून येते, ट्रान्सपोर्टेशनमध्ये खर्च होतो, तर अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात। आणि म्हणून हे जे टेक्निकल रेकॉर्ड आहे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या जे काही ठेवायचं रेकॉर्ड आहे ते सुद्धा तुम्हाला परिपूर्ण याच्यामध्ये ठेवावं लागेल। आणि जर तसं ठेवण्यात आलं नाही, जर कोणत्याच याची नोंद घेतली नाही ना चालतेच आहे वगैरे वगैरे असं नाही, तर कारण नफा नुकसानीला आपली संस्था जबाबदार असते, आपले कर्मचारी जर कुठे दोषी असेल त्याचा इन्शुरन्स आहे किंवा नाही, इन्शुरन्स असते, तुम्ही ते भेसळ प्रतिबंधक कायदा आहे त्याचं पालन केलं पाहिजे, ग्राहक संरक्षण कायदा आहे, तुम्ही त्याला जर दूध चांगल्या प्रमाणात पुरवलं नाही आणि उद्या जर तो त्याच्या ग्राहक न्यायालयामध्ये गेला तर त्याला ती भरपाई द्यावं लागेल, तुमचं वजन असेल हे असेल प्लॅस्टिक कव्हरवर काय तुम्ही लिहायचं, त्याचं किती मिलीग्रॅम दूध आहे, त्याचं हे काय त्याचं वजन किती आहे, दुधाची किंमत किती आहे ठरवलेली, त्याचं प्रोडक्शन कोणत्या तारखेला झालेलं आहे, ह्या संपूर्ण बाबी त्याच्यामध्ये यायला पाहिजे। आणि मग हे रेकॉर्डेड असायला पाहिजे, हे जर रेकॉर्डेड नसेल तर मग कसं होईल, त्याचं शक्य नाही ना। म्हणजे हे संपूर्ण गोष्टी जरी तुम्ही म्हटलं संगणकीकरण तरी त्याच्यातून आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत, तांत्रिक ह्या बाबी आहेत चांगल्या आहेत सोयीच्या आहेत परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तांत्रिक अडचणी आहे, आणि ह्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या मॅन्युअलचा वापर करावा लागतो, हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये। तर म्हणून म्हणजे दुग्ध व्यवसाय करणं ही तशी सोपी गोष्ट नाही आहे, सोपी नाही परंतु तेवढीच चांगलं मूल्य देणारी ही एक संस्था आहे। चांगले मूल्य आपण का देऊ शकतो, कारण आज आपण बघतो आहे की बऱ्याचशा प्रमाणामध्ये दुधामध्ये भेसळ वाढलेली आहे, त्याच्यामध्ये व्यवसायात प्रामाणिकता राहिली नाही, त्यानंतर जरी दुसरीकडे दूध गेलं एखाद्या वितरकाकडे तरी तो त्याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये पाण्याची भेसळ करतो, इंजेक्शन लावून त्याच्यामध्ये हे करतो, दूध काढतो, पाणी भरतो, कोणकोणत्या प्रकारच्या अशा पावडरी वापरून त्याच्यातून दूध तयार करतो, तर हे जे प्रकार आहे हे जर टाळायचे असेल आपल्याला तर मला असं वाटते त्याच्यामध्ये आपण या व्यवसायाशी प्रामाणिक जर राहिलं तर अशा प्रकारचे व्यवहार सहसा घडून येणार नाही, हा एक आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा भाग आहे। म्हणून आम्हाला जेव्हा याची दुग्ध व्यवसायाची आम्हाला मागणी आली होती आणि याच्यासाठी ट्रेनिंगसाठी फंडसुद्धा NDDB त्या संस्थेला पुरवणार होती, म्हणजे अर्थात त्या संस्थेचं नाव घ्यायला काही हरकत नाही, एक औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ आहे, त्यांनी आम्हाला 2004 किंवा 2005 मध्ये हे प्रपोजल दिलं की बा तुम्ही जर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे ते आले होते त्यांचे मॅनेजर, ते आपल्या विद्यापीठाला आमचे त्यावेळेचे मान्य संचालकांना भेटले आणि त्यांनी विनंती केली की बा अशा प्रकारचा जर आपण डेअरीवर जर एक डिप्लोमा प्रोग्राम सुरू करणार कोऑपरेटिव्ह याच्यामध्ये तर आम्ही तुम्हाला फंड्सपासून सर्व प्रकारचं सहाय्य द्यायला तयार आहोत। आणि मग त्यावेळेस मग आम्ही तो अभ्यासक्रम तयार केला, इवन ते जे मॅनेजर होते त्यांनी सुद्धा या व्यवसाय त्यांचं पुस्तक सुद्धा याच्यामध्ये आहे MG 200 MGM 237 मध्ये, हा 237. तर त्यांचं सुद्धा पुस्तक आपण या अभ्यासक्रमामध्ये लावलेलं आहे. तर म्हणजे हा त्यांचा जो हा त्याच्यासंबंधी आपण दोन तीन मीटिंग याच्यामध्ये घेतल्या आणि मग अभ्यासक्रम तयार केला, पुस्तकं तयार केले आणि तिचा पहिला वर्ग आपण सुरू केला, डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजर मॅनेजमेंट इन डेअरी डेव्हलपमेंट असा आहे हा एक कोर्स होता. आणि मग नंतर अशाच प्रकारचे आम्ही पत्र प्रत्येक जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाला दिले की अशा अशा प्रकारचा असं असं हे उपयुक्त होईल. अर्थात काही लोकांनी सहकार्य केलं, सहकार्य केलं नाही, परंतु हा एक यशवंतराव चव्हाणांचा सहकारी चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय मोठा होता. त्यांनी असं कोणत्याही प्रकारचं क्षेत्र निग्लेक्ट केलं नाही सहकारी क्षेत्रामधलं किंवा जो त्यापासून दुरावलेला आहे. त्यांनी प्रत्येक घटक सहकारी संस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये हा सहकारी दुग्ध व्यवसाय म्हणजे जी दूरदृष्टी होती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने त्यांचा एक आदर्श अशी विचार प्रणाली लक्षात घेऊन हा कोर्स आपण या ठिकाणी सुरू करण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला सुरुवातीला. अर्थात त्याच्यामध्ये नंतर काही हे झालंही असेल, परंतु अजूनही मला म्हणजे विद्यापीठांना सांगायचं आहे की या ठिकाणी जर आणखी काही एक दोन असे टेक्निकल माणसं आपण याच्यामध्ये घेतले आणि एक 25,000 दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थांमध्ये कितीतरी लाखो लोकांनी कर्मचारी काम करतायत त्यांच्या. आणि बरं असं नाही की त्याला तुम्हाला फंड्स मिळणार नाही. इव्हन विद्यापीठाला सुद्धा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड NDDB फंड्स द्यायला इच्छुक आहे आणि असा फंड्स ते देतात इतर जिल्हा, पण त्यांचं ते एवढं सक्षम ट्रेनिंग व्यवस्था नसते त्यांची, जे विद्यापीठ करू शकते पुस्तकापासून तर संपूर्ण एक अभ्यासाचं जे साहित्य आपण त्यांना देऊ शकतो ते इतर संस्था देऊ शकत नाही. म्हणून विद्यापीठ स्तरावर अशा प्रकारचे कोर्सेस जर त्याला बाहेरून फंड्स जर आपल्याला उपलब्ध असेल आणि आहेत तर त्याचा आपण उपयोग का म्हणून घेऊ नये. तर या दृष्टीने आपण या दुग्ध व्यवसाय सहकारी व्यवस्थापन जो एक प्रशिक्षण आहे पदविका त्याची आपण व्यवस्था या ठिकाणी केली होती. मी पाहतो आहे की मी सुद्धा आनंद आपलं इर्मा इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंदला मी एक 5 दिवसाच्या ट्रेनिंगला गेलो होतो. त्यावेळेस तर NDDBचं ऑफिसला आम्ही भेट दिली, त्यानंतर अमूलला भेट दिली त्या ट्रेनिंगमध्ये. तर त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा आम्हाला असं आढळून आलं की बरेचसे शेतकरी म्हणजे इव्हन संस्थांचे कर्मचारीच नाही तर कर्मचारी नाही अधिकारी नाही तर शेतकरी सुद्धा त्या अधिकाऱ्याबरोबर शेतकरी चर्चा करत होते. अशा प्रकारचे ट्रेनिंगचं आयोजन करत होतं म्हणजे दूध उत्पादक शेतकरी आणि सहकारी संस्थांमध्ये काम करणारे किंवा असे तज्ज्ञ जे काही प्राध्यापक असेल बाहेरून येणारे त्यांच्यामध्ये आपसात चर्चा करून त्याच्यातून जे डायलॉग होत होतं जी प्रश्नोत्तरी होत होती ती अतिशय महत्वाची होती. आणि त्या दृष्टीनं ते डायलॉग म्हणजे आपल्याला ह्या पुस्तकासाठी पूरक असं ठरत होतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी जो एक वर्षाचा जो डिप्लोमा आपण सुरू केलेला आहे तो आजही अतिशय महत्वाचा आहे. आज बऱ्याचशा ठिकाणी ट्रेनिंगकडे दुर्लक्ष केल्या जाते आणि हे दुर्लक्ष का होते तर याचं कारण की त्याचं महत्व त्यांना कळलेलं नसते किंवा ते दुर्बोध असतात अज्ञानी असतात त्यांना त्याचं काही वाटेन असं होते. काही काही नाही बाबा हे घेतलं दूध घेतली दूध संकलन केलं म्हणजे झालं, पण त्याचं शास्त्रशुद्ध माहिती या व्यवसायामध्ये असावी या दृष्टीनं आमचा हा सर्व हा जो डिप्लोमा सुरू करण्याचा हा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आपण या अभ्यासक्रमाचं जी चर्चा करत असताना आपण बरीचशी उदाहरणं त्याच्यामध्ये घेतलेली आहे त्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. जनावरांची जोपासना कशी करायची आहे, त्याची निगा कशी राखायची आहे, उरळी कांचनला तुम्ही गेलात तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं जनावरांची मांडणी केलेली आहे त्यांनी. म्हणजे समोर जनावर असे एका लाईनमध्ये ठेवलेले आहे, समोर त्यांच्या चारा किंवा आणखी जे काही खाद्य लागते ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एका एक टाक्यामध्ये. पाठीमागं त्यांचं शेण मूत वगैरे त्याचं जे आहे त्याच्यासाठी एक बरोबर चांगली सोय केलेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं शेण मूत्र सुद्धा वाया जात नाही अशा प्रकारची व्यवस्था, म्हणजे त्याच्यावर सुद्धा प्रोसेसिंग करतोय ना आपण. गोबर गॅस हे महाराष्ट्राच्या खादी ग्रामोद्योग मंडळाने फार मोठी योजना त्याच्यामध्ये आणली होती, कशातून तर याच्यातूनच आणली. म्हणजे असे निर्णय जे आपले प्रकल्प आहे त्या व्यवसायातून अतिशय ते म्हणजे आपल्याला जर पाहायचं असेल तर उरुळी कांचनची जी मणिबाई देसाईची जी एक संस्था आहे, महात्मा गांधीच्या प्रेरणेची स्थापन झाली, त्याच्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता की कशा प्रकारची जनावरं ठेवावं, कुठं बांधावं, कसं ठेवावं, त्याचं चारा कसा द्यावा, किती प्रमाणात द्यावा, नुसतं टाकलं म्हणजे जाईन त्याचं प्रमाण काय, तर ह्या संपूर्ण गोष्टीचा जो अभ्यास आहे तो आपल्याला ह्या शिक्षणातून होतो, इतर याच्यातून मिळणार नाही. मग आम्ही त्यासाठी ते प्रॅक्टिकल टूर आम्ही तयार करतो, प्रात्यक्षिक दौरा तयार आखतो, त्याच्यामध्ये निरीक्षण दौरा आखतो, हे याच्यासाठी की तुम्ही ते पाहावं, ती संस्था पाहावी. आणि ही संस्था पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काही जर घेता येत असेल तर त्या दृष्टीनं आपण आपल्या संस्थेच्या उन्नतीसाठी मग आपण ते प्रयत्न केला पाहिजे. हा एक महत्वाचा भाग त्याच्यामधून आपल्याला दिसून येईल. अनेक अशा संस्था आहेत, अनेक बारामतीला आहे बारामती कृषी प्रतिष्ठान, त्यांची एक चांगल्या संस्था आहे त्याच्यामध्ये, ज्यांच्याकडे फार मोठे संघ आहे, दूध उत्पादक संघ आहे, त्यांच्यासुद्धा हे दुभती जनावरे त्यांनी, दुधाळ जनावरे त्यांनी ठेवलेली आहे स्वतःची. म्हणजे शेतकऱ्यांचं तर दूध घेतातच, शिवाय त्यांचंही ते दूध संकलन करतात, त्यांच्या फार मोठमोठे गोठे आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे, त्याचं वातावरण, नंतर दुधाचे जे टँकर्स आहेत ते शीत, काही संस्थांचे टँकर्स आहेत दुधाचे, ते बरोबर ते व्यवस्था त्याच्यामध्ये करतात, आणि शासनसुद्धा त्यांना त्याच्यासाठी सबसिडी, दूध व्यवसायासाठी सुद्धा तुम्हाला फार मोठ्या प्रकारचा कर्ज पुरवठा नाबार्डही देते, एनसीडीसी देते. फार मोठे प्रकल्प असेल ना तर नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी दिल्लीची एक संस्था आहे, फार मोठ्या प्रकारचं कोटी कोटी रुपयाच्या वर तुम्हाला अर्थसहाय्य त्या व्यवसायातून देता येते. तुम्ही प्रोजेक्ट व्यवस्थित करा, नाबार्डकडे जा, त्यांच्याकडे जा, एनसीडीसीचं सांगितलं ते त्याप्रमाणे करा, तर फार मोठमोठ्या प्रोजेक्टला यांनी मशिनरी, काही टेक्नॉलॉजी, आर्थिक पाठबळ, शीतगृह, तर असे फार मोठे मोठ्या यंत्रसामग्रीसाठी सुद्धा राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नाबार्ड अशा फार मोठ्या संस्था आर्थिक सहाय्य करतात. म्हणजे याचासुद्धा आपल्याला या व्यवसायासाठी चांगल्या प्रकारचा उपयोग करून घेता येतो. आणि म्हणून म्हणतो की विद्यार्थ्यांनी नुसतंच म्हणजे पुस्तकी ज्ञान मिळवायचं नाही याच्यामध्ये, आम्हाला हे सांगायचं आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही पुस्तकी ज्ञान तर घ्याच, त्याच्यातून तुम्हाला भरपूर माहिती होईल, परंतु तुम्हाला जर उद्या पुढं मागं हा व्यवसाय सहकारी दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तुम्हाला यासंबंधी कोणाकोणाकडून मार्गदर्शनकडे मिळू शकेल, तांत्रिक सहाय्य कसं उपलब्ध होईल, आर्थिक सहाय्य कसं उपलब्ध होईल आणि हे कुठं मिळेल याचा तुम्ही अभ्यास करा, आणि तुम्ही तुमची स्वतःची संस्था स्थापन करा. म्हणजे तुमचा उद्देश त्यामध्ये अतिशय सफल होऊ शकेल आणि तुम्ही दुसऱ्यांनाही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घेऊ शकाल. या ठिकाणी मला हे सांगायचं आहे विद्यार्थ्यांना की आपण खरोखरच एक उद्यमी उद्योजक व्हायचं असेल तर या गोष्टीचा आपण निश्चितपणे फायदा घेतला पाहिजे. आणि सहकारी दुग्ध व्यवसायच्या दृष्टिकोनातून माझी ही जी माहिती दिली आहे ती परिपूर्ण असेल असं नाही, पण त्याच्यामध्ये काही त्रुटीसुद्धा राहू शकतात. आपण इतरही अनेक माध्यमातून ती माहिती मिळू शकता. आज इंटरनेट आहे, अनेक प्रकारचे मोफत साहित्य तुम्हाला उपलब्ध होऊ शकते, लायब्ररी आहे, वाचनालय आहे, त्याच्यातून तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि आपण या शिक्षणक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जे काही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याचा आपण लाभ घ्यावा एवढी आपणास विनंती आहे. धन्यवाद.